चीनीमंडी.com पॉडकास्ट।
रीगा साखर कारखान्यानं 11 जुलैपर्यंत काम बंद केलं, 600 कर्मचाऱ्यांवर होणार परिणाम। कोरोना विषाणू साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्राच्या परिपत्रकानुसार लॉकडाऊन ठेवलं। या लॉकडाऊनमुळे मोठ्या दिग्गज उद्योगांचं ताळेबंद खराब झालं आहे। ही तूट भरून काढण्यासाठी बऱ्याच कंपन्या नोकऱ्यांमध्ये कपात करत आहेत। मीडिया रिपोर्ट्सनुसार आता बिहारच्या रीगा शुगर मिलनं 2 महिन्यांसाठी 600 कर्मचाऱ्यांना काम न करता बाहेर काढलं आहे। कारखाना प्रशासनानं रविवारी संध्याकाळी उशिरा मुख्य गेटवर नोटीस बजावली। कारखाना व्यवस्थापनाच्या या निर्णयानं कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे। साखर कारखान्यानं 11 मे ते 11 जुलै या कालावधीत सर्व सेवांवर बंदी घातली आहे। कारखाना व्यवस्थापनानं सांगितलं की नियमानुसार ज्या साखर कारखान्यांचं 90 दिवस गाळप होत नाही त्या साखर कारखानदारांना असे 2 महिने काम थांबवणं भाग पडतं। नोटीस वाचल्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांनी मुख्य गेट समोर गोंधळ घातला। दरम्यान रीगा मिल कामगार संघटनेचे सरचिटणीस मनोज कुमार सिंग, अध्यक्ष रामनंदन ठाकूर यांनी कारखान्याच्या या वृत्तीला कामगारांवरील मोठा अन्याय असल्याचं म्हटलं। साखर कारखान्यातील कर्मचाऱ्यांनीही दावा केला आहे की कारखान्यानं त्यांचे थकित पैसे दिले नाहीत, परंतु साखर कारखान्याचं म्हणणं आहे की ते आर्थिक संकटाशी झगडत आहेत।